स्तोत्र संहिता अध्याय 147 परमेशाचे स्तवन करा। कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे। परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवितो। इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करीतो। भग्नहृदयी जनांना तो बरे करीतो। तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो। तो ताऱ्यांची गणती करीतो। तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो। आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे। त्याची बुद्धी अमर्याद आहे। परमेश्वर लीनांना आधार देतो। तो दुर्जनांना धुळीस मिळवितो। तुम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याची कीर्ती वर्णा। वीणेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा। तो मेघांनी आकाश आच्छादितो। तो भूमीकरिता पर्जन्य तयार करीतो। डोंगरांवर गवत रुजवितो। तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणाऱ्या पिलांना त्यांचे अन्न देतो। तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही। मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही। जे परमेश्वराचे भय धरितात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करीतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो। हे यरुशलेमे, परमेश्वराचे गौरव कर। हे सियोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर। कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत। त्याने तुझ्या ठाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे। तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरितो। उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करीतो। तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवितो। त्याचा शब्द फार वेगाने धावतो। तो लोकरीसारखे हिम पाडितो। राखेसारखे दवाचे कण पसरितो। तो आपल्या बर्फाचा चुऱ्याप्रमाणे वर्षाव करीतो। त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपला हुकूम पाठवून ते वितळवितो। तो आपला वारा वाहवितो तेव्हा पाणी वाहू लागते। तो याकोबाला आपले वचन, इस्रायलाला आपले नियम व निर्णय विदित करीतो। कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही। त्याचे निर्णय ती जाणत नाहीत। परमेशाचे स्तवन करा।